बहुविधच्या श्रवणीय विभागात ऐकूया माझी साहित्यिक धुळपाटी. लेखक अनंत काणेकर. गिरगावातल्या प्रार्थना समाजासमोरच्या कॉन्स्ट्रॅक्टर चाळीत तेव्हा मी राहत होतो. वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षापासून तो LLB होऊन कोर्टात जाऊ लागेपर्यंत मी त्या चाळीत राहत होतो. 1908-09 ते 1932-33 तो काळ असावा. मी राहत होतो त्याच तळमजल्यावरल्या काका कुलकर्णी यांच्या चहाच्या दुकानात काम करणाऱ्या माझ्या मित्रांना 10व्या 12व्या वर्षापासूनच, म्हणजे 1914-18 पहिलं महायुद्ध चालू असताना केसरी वाचून दाखवण्याचं काम माझं होतं. तेव्हापासूनच मिळतील ती वृत्तपत्रं आणि पुस्तकं आधाशीपणाने वाचून टाकण्याचा मला नाद लागला. चिपळूणकरांच्या निबंधमालेसारखी पुस्तकं, चित्रमय जगत, मनोरंजन, नवयुग वगैरे मासिकं, लोकमान्यांचे जहाल राजकारण, सावरकरांचे अद्भुत पराक्रम आम्ही मुलं त्या काळात हिरिरीने वाचत असू किंवा ऐकत असू. माझी आजी, मामा वगैरे 4-5 माणसं तळमजल्यावरल्या एका खोलीत गर्दी करून राहत असू. लेखनाकडे प्रवृत्त करणारी कोणतीच परिस्थिती माझ्या सभोवार नव्हती. माझ्या सहाध्यायांपैकी किंवा कुटुंबियांपैकी कुणाचाच लेखनाकडे कल नव्हता. मिळेल ते वाचायची आणि सुचेल त्या चालीवर मनातल्या मनात काहीतरी गुणगुणण्याची मला सवय होती. केव्हा केव्हा त्या पंक्ती मी कागदावर लिहून ठेवीत असे, पण त्या कुणाला दाखवण्याचा मात्र मला धीर होत नसे. लोक चेष्टा करतील अशी भीती वाटे. 1917-18 हे वर्ष असेल. आडवे तिडवे बिछाने घालून आम्ही सर्व त्या कोंदट खोलीत झोपलो होतो. मी असेन 12-13 वर्षांचा. माझ्या डोक्यात सारखं काहीतरी घोळू लागलं. मी बिछाण्यात उठून बसलो. स्फूर्तीचा झटकाच आला म्हणा ना, डोळे लखलखता आहेत असं मला वाटू लागलं. अभ्यासातलं काहीतरी लिहायची मला आठवण झाली आहे असं आजीला सांगून मी उठलो आणि कागद पेन्सिल घेऊन मी खोलीच्या बाहेर गेलो. गॅलरीत असलेल्या कुठल्या तरी अंधुक प्रकाशात मी 19-20 ओळी खरडून टाकल्या. ती माझी पहिली कविता. कविता कुठे सापडत नाही, पण तिच्या पहिल्या 2 ओळी आठवतात. त्या अशा: हे स्वदेशा माय देशा, किती वर्णू थोरवी, तुझे जुने ते वैभव जेव्हा सर्वजना भुलवी. पुढे हिमालय, ताजमहाल वगैरे भारताच्या प्राचीन वैभवाच्या गोष्टींची ठराविक जंत्री त्या कवितेत उत्साहाने ओसंडणाऱ्या भाषेत मी दिली होती. चिकित्सक समूह शाळेत मी श्रीगणेशापासून ते मॅट्रिक पर्यंत शिकलो. 1920 ऑगस्ट महिन्यात लोकमान्य टिळक वारले. तेव्हा भावनेच्या आवेशात 70-80 ओळींची एक कविता मी लिहिली. मला वाटतं तेव्हा मी इंग्रजी 5वीत होतो. त्या कवितेची चाल कोणत्याही पोरस्वदा कवीच्या सहाय्याला वाटेल तेव्हा धावून येणारी चंद्रकांत राजाची कन्या हीच होती. कवितेचा विषय लोकमान्य टिळक असल्यामुळे मोठा धीर करून ती कविता आम्ही शिक्षकांना दाखवली. त्यांना ती फारच आवडली. सायक्लोस्टाईल यंत्रावर छापून लोकमान्यांच्या निधनानिमित्त शाळेत मुलांची आणि शिक्षकांची जी एक मोठी दुखवट्याची सभा झाली, तिच्यात त्या कवितेच्या प्रती वाटण्यात आल्या. खरं म्हणजे माझी पहिली प्रसिद्ध कविता ही. पण घरी किंवा इतरत्र मी याची दादच लागू दिली नाही. मात्र याचा अर्थ तेव्हापासूनच मी प्रसिद्धी विनमुख वगैरे होतो असं नाही. पुष्कळसं त्या काळात मी वाचत होतो. त्या मानाने माझ्या कविता प्रसिद्धीच्या लायकीच्या नाहीत ही भीती मला एकसारखी वाटे. त्या काळात विद्यासेवक नावाचं एक मासिक, सायक्लोस्टाईल केलेलं मासिक, माझे त्यावेळेचे शाळा सोबती श्री श्रीपाद सबनीस यांच्या सहाय्याने आम्ही काही दिवस शाळेत काढीत होतो. त्यात माझ्या 2-3 कविता प्रसिद्ध झाल्याचंही आठवतं. मात्र ते मासिक किंवा त्या कविता आता सापडत नाहीत. चांदरात आणि इतर कविता या माझ्या पहिल्या पुस्तकातल्या बहुतेक कविता 1920-1926 या काळातल्या, म्हणजे मी 1927 BA झालो त्या आधीच्या आहेत. पुस्तक 1933 प्रसिद्ध झाले. 6-7 वर्ष त्या कविता माझ्या वहीत तशाच पडून होत्या. त्यावेळेचे माझे आवडते कवी केशवसुत, बालकवी माधव जुलियन होते. 1931-32 मध्ये त्या काळाच्या प्रख्यात रत्नाकर मासिकात माझ्या बऱ्याच कविता कशा येऊ लागल्या आणि 1933 सप्टेंबरमध्ये माझे पहिलेच आणि तेही कवितांचे चांदरात हे पुस्तक कसे प्रसिद्ध झाले ही हकीकत 1940 मी लिहिलेल्या चांदरातीच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत आणि पहिल्या आवृत्तीला माझे मित्र श्री के नारायण काळे यांनी 1933 लिहिलेल्या प्रास्ताविकात आली आहे. तिच्यातील माहिती तत्कालीन परिस्थितीवर बराच प्रकाश पाडते. 1922-23 या साली माझी आणि श्री के नारायण काळे यांची अगदी योगायोगाने ओळख झाली. त्यापूर्वी एकमेकांना आम्ही कधी पाहिलेही नव्हते. सेंट झेव्हियर कॉलेजात पहिल्या वर्षाच्या वर्गात मी होतो. काजीजी, काणेकर, काळे, कलगुटकर वगैरे आम्ही विद्यार्थी एकाच बाकावर बसत होतो. शेजारीच काळे असल्यामुळे आम्हा दोघांना मराठी वाङ्मयाची आवड आहे हे एकमेकांना कळले. मला वाटतं एकदा काळ्यांशी बोलताना मी म्हणालो होतो, का हो, वीरतनय, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव इत्यादी प्रख्यात मराठी नाटकांची नावं पाचच अक्षरी का? काळ्यांनाही या शोधाचं कौतुक वाटलं. इथून आमच्या मैत्रीला सुरुवात झाली. पहिलं वर्ष संपल्यावर के नारायण काळे 2-3 वर्ष आलेच नाहीत, आपल्या खेड्यात जाऊन राहिले होते असं मी ऐकलं. पुन्हा 1.5-2 वर्षांनी त्यांची माझी गाठ पडली तेव्हा ते गिरगावातल्या चुनान लेनमध्ये आंधळ्यांची शाळा करते श्री श्रीवी वर्तक यांच्याबरोबर राहत होते. वर्तक तेव्हा एकटेच होते. काळे यांच्यामुळे माझी आणि वर्तकांची भेट झाली. वर्तकांच्या समोरच्याच इमारतीतल्या एका मजल्यावर श्रीमती गिरिजाबाई केळेकर राहत असत. त्यांच्याकडे त्यांची धाकटी बहीण दुर्गा केळेकर हिला मी पाहिलं. याच गावच्या प्रख्यात गायिका आणि नटी सौ ज्योत्स्नाबाई भोळे. याच सुमारास पारेख स्ट्रीटमध्ये माधवाश्रमाच्या शेजारच्या इमारतीत श्री केशवराव भोळे राहत असत. त्यांची आणि आम्हा मित्रांची ओळख झाल्याचे स्मरते. याचवेळी काळे, वर्तक आणि मी रात्री 2-2 वाजेपर्यंत मलबार हिल, चौपाटी, धोबी तलाव, कुठे मन मानेल तिथे मराठी वाङ्मय, रंगभूमी, इप्सेन, शॉ, केशवसूत, स्त्री स्वातंत्र्य, नवा समाज इत्यादी विषयांवर हिरिरीने चर्चा करीत भटकत असू. हिरिरी हा वर्तकांचा विशेष धर्म. याच वेळेला महाराष्ट्र नाटक मंडळीचे निवृत्त झालेले पण एकेकाळचे संस्थापक, नट, दिग्दर्शक आणि नाटककार श्री अण्णासाहेब कारखानीस आणि त्यांचे शिष्य नटवर्य केशवराव दाते यांचा आणि आमचा दाट स्नेह जमला. काळे, वर्तक आणि मी अशा आम्हा तिघांच्या अनेक चर्चांतून नाट्य मध्यंतर संस्था स्थापन करून इप्सेन संप्रदायाची नाटकं मराठी रंगभूमीवर आणण्याची कल्पना निघाली. वर्तकांच्या आत्मविश्वासाला आणि उत्साहाला सीमाच नव्हती. अण्णासाहेब आणि केशवराव दाते या जुन्या पिढीतल्या रंगभूमीच्या महान सेवकांना आणि आमच्या कल्पनेनं भारून गेलेल्या 2 वयोवृद्ध आणि तपोवृद्ध कलावंतांना आमच्या संस्थेत केवळ घ्यायचेच नव्हे तर त्यांना मानाच्या जागा द्यायच्या असेही ठरले. नवे नाटक हवे मंडळी असे नाविन्यपूर्ण नाव देऊया का असे काळे थट्टेने म्हणाल्याचे मला आठवते. एखाद्या गोष्टीबद्दल उत्साह आणि हिरिरी वाटत असली की वर्तकांना दुसरे काही सुचत नसे. माझ्या कवितांचे हस्तलिखित के नारायण काळे यांच्यामुळे त्यांना माहीत झाले होते. माझ्याकडूनही त्यांनी कविता वाचून घेतल्या होत्या. इप्सेन, शॉ आणि केशवसूत यांच्या जोडीला त्यांच्या मनात मी जाऊन बसलो. प्रख्यात कादंबरीकार, तत्वज्ञ आणि टीकाकार वाम जोशी एकदा चुनाम लेनमधल्या खोलीवर त्यांचे तक्षशिला नाटक ऐकवायला आले होते. त्याचे वाचन सुरू करण्यापूर्वी माझ्या कवितांचे गुण वर्तकांनी त्यांना ऐकवले. वर्तकांनी आपल्या वाक्प्रवाहाच्या जोशात भाबड्या वामनरावांना शब्दच काढू दिला नाही. अण्णासाहेब कारखानेसांमुळे शनिवार पेठेतल्या त्या कोपऱ्यावरल्या लहानशा जागेत एकटेच राहत असलेले नाट्यछटाकार दिवाकर यांची आणि आमचीही ओळख झाली होती. केशवसुतांच्या कविता, त्यांची हस्तलिखिते वगैरेचा दिवाकरांनी फारच साक्षेपाने अभ्यास केला होता. आपल्या स्वच्छ आणि सुंदर हस्ताक्षरात केशवसुतांसंबंधीचे त्यांनी अनेक तक्ते तयार केले होते. पुण्यास गेलो म्हणजे वर्तक, काळे आणि मी अण्णांच्या बरोबर दिवाकरांना भेटायला नेहमी जायचे. सर्व पुस्तकांना एका रंगाच्या कागदाची कवरे घातलेली, कपाटात व्यवस्थितपणे पुस्तके लावलेली, पाण्याचा तांब्या व भांडे चकचकीत घासलेले आणि ठराविक ठिकाणी ठेवलेले, चहाचे पाणी, पावडर आणि साखर बिनचूक प्रमाणात घातलेली, दिवाकरांच्या खोलीत प्रवेश करताना जोडे किंवा छत्री कुठे ठेवावी याची आम्हाला भीतीच वाटायची. आमचा एक मित्र म्हणायचा, ही इज एम्बॅरेसिंगली नीट. पण दिवाकर माणूस फारच गोड होते. तुतारीचे पडसाद या केशवसुतांच्या काव्यावरल्या आपल्या वक्तृत्वपूर्ण पुस्तकाचे हस्तलिखित एकदा आपल्या नाट्यपूर्ण ओघवत्या वाणीने दिवाकरांना वर्तक वाचून दाखवित होते. दिवाकरांना काही म्हणावयाचे होते पण ते म्हणालेच नाही. मग चहा पिताना आम्हाला ते म्हणाले, काय बोलणार मी, यांच्या वाणीच्या ओघात माणूस मुळी वाहूनच जातो. असेच एकदा काळे, मी आणि वर्तक पुण्यात अण्णासाहेब कारखानीसांच्या घरी दुपारचे बसलो होतो. त्यावेळच्या प्रख्यात रत्नाकर मासिकाचे संपादक श्री अस गोखले, नटवर्य केशवराव दाते, नाट्यछटाकार दिवाकर आणि मला वाटतं आचार्य भागवतही तिथे होते. काळ्यांकडे माझ्या कवितांचं हस्तलिखित होतं. अण्णांनी आणि इतर मंडळींनी मला कविता वाचून दाखवण्याचा आग्रह केला. मी बऱ्याचशा कविता वाचून दाखवल्या. मंडळींना फार आवडल्या. रत्नाकराचे गोखले एकदम मला म्हणाले, मला एक द्या, मी ती ताबडतोब छापतो. वर्तक तिथे होतेच. छे छे, ते एकदम म्हणाले, अशी एक कविता छापायला मिळणार नाही. माझं असं मत आहे की कवी लोकांपुढे धीटपणे, म्हणजे त्याच्या 10-15 कविता दर महिन्याला एक अशा सारख्या वर्ष सव्वा वर्ष प्रसिद्ध व्हायला पाहिजेत. तसं करायचं असेल तरच 10-15 कविता आम्ही तुम्हाला देऊ. श्री अस गोखले यांनी ताबडतोब वर्तकांचं म्हणणं मान्य केलं. पुढे माझ्या 10-15 कविता नेमाने रत्नाकर मासिकात 1931 सुमारास आल्या. 1933 साली नाट्य मध्यंतरी संस्था स्थापन झाली. मी तिच्यात काम करीतच होतो. त्याच सुमारास संजीवनी साप्ताहिकाचे संपादक आणि प्रख्यात नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे चिरंजीव प्रभाकरपंत कोल्हटकर यांचा आणि माझा स्नेहसंबंध जडला. त्यांनी 1933 जुलै महिन्यात मोठ्या हौसेने माझे चांदरात हे कवितांचे पुस्तक 3 रंगी कवरात प्रसिद्ध केले. याचवेळी केशवराव भोळे, ज्योत्स्नाबाई भोळे, पार्श्वनाथ आळतेकर ही मित्रमंडळी नाट्य मध्यंतर संस्थेत आमच्याबरोबर होतीच. त्यांच्याचबरोबर काळे आणि माझ्याबरोबर कॉलेजात असलेले प्रख्यात चित्रकार श्री नी म केळकर हे नाट्य मध्यंतरच्या नेपथ्य विभागाचे दिग्दर्शक म्हणून आमच्यात होते. चांदरातीचे सुंदर 3 रंगी चित्र आणि आतले माझे रेखाचित्र त्यांनीच काढले होते. प्रभाकर पंतांनी संजीवनीच्या शेवटच्या पानाच्या आतल्या बाजूला मावेल इतकंच काहीतरी गद्य लिखाण लिहिण्याची जबाबदारी त्याच सुमारास माझ्यावर सोपवली. काय सुचेल ते दर आठवड्याला लिहून मला ते पान भरून काढावे लागे. मराठी गद्य मला लिहिता येईल किंवा काय याची मला शंका होती, पण दर आठवड्याला पिकली पाने या सदरात मी ते लिहू लागलो. त्यांना लघुलेख म्हणावं की लघुनिबंध म्हणावं हे मला माहीत नव्हतं. पिकली पानं या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या जाहिरातीत काय वर्णन करावं म्हणून प्रकाशकांनी मला विचारलं तेव्हा लघुलेखन हा शब्द मी सुचवला होता. बरेच लोक आणि टीकाकार त्यांना लघुनिबंध म्हणू लागले तेव्हा मीही त्यांना लघुनिबंध म्हणावायला लागलो. हे माझं दुसरं पुस्तक आणि माझ्या गद्याचं पहिलं पुस्तक. बहुविधच्या श्रवणीय विभागात आपण ऐकत होता अनंत काणेकर यांचा लेख माझी साहित्यिक धुळपाटी. पूर्वप्रसिद्धी ललित, जानेवारी 1969.